परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे हुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशां घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्
थोड़ा असं असं एक एक मध्ये रांग या पुढे या हा हा बरोबर तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्य जैसा काजे जळा आदि पाठी तो असतुची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणिकांची तैसा आत्मा देही आधी म्हणिपे हे काही साचे तरी नाही तो जेथींच्या तेथे आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसणे तैसे आत्मतत्वा देहापासून आत्मा कसा अलिप्त आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. ते आपण मागच्या वेळेला पाहिलं, परत एकदा फक्त वाचतो आहे. तया देहा म्हणता भेटी हे सपाई निर्जीव गोठी देह आणि आत्मा यांचा संबंध आहे असं म्हणणं ही सर्वथैव अशक्य अशी गोष्ट आहे. वारिया वाळुवे गाठी केही आहे आगी आणि कापूसा दोरा सुवावा कैसा केवता सांगता आकाशा पाषाणेसी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे निपाडे संबंधुहा उजियेडा आणि अंधारेया जो पाडू मृता उभेया तोचिगा आत्मया देहा जाण. म्हणजे देहाचा आणि आत्म्याचा संबंध काहीही नाही. उजेड आणि अंधार यांचा जो संबंध आहे म्हणजे संबंध नाही तशा प्रकारे. रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा अपाडूका जैसा तैसा चियासी देह तव पाचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणामू कपी ध्वजा कश्मलुगा. या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे. आपल्या ठिकाणी जे शुद्ध आत्मतत्व आहे ते शुद्ध आत्मतत्व आणि देह यांचा परस्पर संबंध काहीही नाही ही पहिली गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. दुसरी गोष्ट अशी सांगितली की देह हा पंचभूतिक आहे. कर्माच्या सूत्रामध्ये गोठवलेला आहे आणि जन्म मृत्यूच्या चाकावर त्याला चढवलेला आहे. जन्माला आला की मृत्यूचा फेरा त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. काळरूपी अनळाच्या म्हणजे अग्नीच्या तोंडामध्ये जशी लोण्याची उंडी लोण्याचा घास द्यावा किंवा माशीला पंख फडफडवायला जेवढा काळ लागतो तेवढ्या काळामध्ये हा देह नाहीसा होतो. हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊनी उडे म्हणजे देह पंचभौतिक देह कर्माप्रमाणे गुणसूत्रामध्ये सत्व रज आणि तम रूपी सूत्रामध्ये दोऱ्यामध्ये गाठवलेला आहे आणि त्याच प्रकाराने त्याची कर्म देखील सात्विक राजस तामस अशी घडत जातात बांधल्यासारखी घडत जातात. सात्विक मनुष्य सत्वगुणांनी बांधून टाकल्यासारखा सात्विक वर्तन करतो तर रजोगुणी मनुष्य तशाच प्रकारचं वर्तन करतो रजोगुणासारखं आणि तमोगुणी मनुष्य तमोगुणासारखं. शिवाय या देहाला जन्म आणि मृत्यू रूपी चक्रावर चढवलेलं आहे आणि त्याचं भ्रमण चाललेलं आहे अशा प्रकारे देहाचं वर्णन केल्यानंतर मृत्यूचं वर्णन करतात. देह जेव्हा जातो तेव्हा निमिषार्धात जातो. आणि देह गेल्यानंतर देहाची स्थिती काय होते तेही पाठोपाठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे. देह गेल्यानंतर त्याला अग्नी दिला तर अर्धपुडी काया असं म्हटलेलं आहे. अगदीच थोडी अशी राख शिल्लक राहते. जाहले श्वाना वर पडे तरीचे विष्ठा. आणि रानात वगैरे देह जर पडला तर कुत्री खातात, कोल्हे खातात आणि त्या देहाची त्यांच्या योगाने विष्ठा होऊन जाते अशी त्या देहाला गती आहे. आणि या दोन्ही प्रकारामध्ये हा मृत्युमुखी पडलेला देह जर वाचला तर आपला आपणच त्याच्यामध्ये कृमींचा पुंजा निर्माण होतो, अळ्या निर्माण होतात. अशा प्रकारचा एक विचित्र परिणाम हा परिणामो कपिध्वजा कश्मलोगा अशा प्रकारचा एक अत्यंत विचित्र असा वाईट अंत परिणाम या देहाचा आहे. या देहाची हे दशा, या देहाची म्हणजे इतर कोणाच्या देहाबद्दल चाललेलं नाहीये, आपल्या देहाबद्दल चाललंय. आपल्या प्रत्येकाच्या देहाची ही दशा आहे, ही तरह आहे. आपण कोणीही याला अपवाद नाही. देह असताना आपण देहाबद्दल काय काय कल्पना बाळगत असतो, किती अभिमान असतो, रूपाचा अभिमान, गुणांचा अभिमान, सत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, जातीचा, कुळाचा अभिमान, कितीतरी अभिमान आपण देहाबरोबर वागवत असतो. मी मुल्ला नसरुद्दीनची एक गोष्ट वाचली आहे की एकदा मुल्ला रानात कोणत्या तरी कारणासाठी गेलेला असताना त्याच्या पायाला जोरात ठेच लागली. ठेच लागल्यानंतर त्यांनी पाहिलं तर एक कवटी होती, ती कवटी उडून पडलेली होती आणि इकडे याच्या अंगठ्याला रक्त आलेलं होतं. ठेच लागल्यावर मुल्ला कळवळला आणि त्या कवटीपाशी गेला तर तो चकितच झाला. मुल्ला त्या कवटीची माफी मागायला लागला की माझं चुकलं, माझं लक्ष नव्हतं, मी नीट पाहायला पाहिजे होतं, माझा आपल्याला पाय लागला, मला तुम्ही क्षमा करा. आणि तिथून कोणीतरी चाललेला एखादा मनुष्य थांबून मुलाला विचारता झाला की अरे साधी कवटी आहे, तिची काय क्षमा मागतोस, ती तुला काय शिक्षा करणार आहे, मूर्ख आहेस की काय? तर मुल्ला म्हणाला मूर्ख त्या तऱ्हेने पाहिलं तर मी आहेच, पण खरा मूर्ख हा आहे, ही सम्राटाची कवटी आहे. हा जिवंत आत्ता असता तर माझी धडगतच नव्हती, मला सुळावरच चढवला असता, म्हणून मी क्षमा मागतो आहे. याला कळलं पाहिजे होतं की हा सत्तेवर होता तेव्हा सत्तेचा केवढा मोठा अभिमान याला होता, यांनी किती लोकांना शिक्षा दिल्या असतील. पण आता माझ्यासारख्या एखाद्या अगदी सामान्य माणसाकडून हा तुडवला जातोय, मूर्ख आहे हा खरा, पण हा सम्राट आहे म्हणून मी याची माफी मागतोय, झालं असं मुल्ला म्हणाला. देहाची ही जी दशा आहे, देहाचा जो हा वस्तुस्थिती असणारा भाग आहे याची कल्पना आपल्याला जवळपास नसते. खरं म्हणजे आत जे चैतन्य आहे त्या चैतन्यापोटी देह किमतीला आलेला आहे. जोपर्यंत चैतन्य आहे आणि मनुष्य व्यवहार करतो आहे, देह हलतो आहे, बोलतो आहे, चालतो आहे, नाना प्रकारची कर्म करतो आहे त्या चैतन्यापोटी, नाहीतर खरंच इथं ठेवलेला हात उचलणं त्या चैतन्याखेरीज तो आहे म्हणून ही क्रिया आपली आपण घडते. तो करतही नाही आणि करवतही नाही, तरी देखील केवळ त्याच्या असण्यामुळं ही गोष्ट घडते. ते सायन्समध्ये एक कॅटलिक एजंट म्हणून प्रॉपर्टी असते, जशी की त्याचा कोणता सहभाग त्या रिएक्शन मध्ये नसतो, पण केवळ तो कॅटलिक एजंट आहे म्हणून काहीतरी संयोग घडून येतो. तसा कॅटलिक एजंट म्हणून शुद्ध चैतन्य मात्र असा मी आत्मा वास करून राहिल्यामुळे ही पंचमहाभूत आपली आपण काम करतात. त्याच्या केवळ सत्तेवर, खरं म्हणजे हृदयापासून ते मेंदूपर्यंत रक्त पुरवठा उलटा, म्हणजे किती पंप उत्तम असेल. अनेक धमन्यांमधून पार मेंदूपर्यंत आणि पायाच्या अंगठ्यापर्यंत, करंगळीपर्यंत देखील रक्त पुरवठा व्हावा. कोण प्रवृत्त करतं याला? पण ही पंचमहाभूत आपली आपण काम करायला लागतात चैतन्याच्या सोबत आल्यामुळं, संगतीला आल्यामुळं. नाहीतर इथून इथपर्यंत सतत प्रवाह नेण्यासाठी एक मोटर चालू करायला लागेल. आणि त्या मोटरचं सर्व्हिसिंग आता आपण सगळेच पुण्यातले वाडे पडले, नळ तसे गेले, आपण बाहेर जे पाणी भरत होतो नळावर ते सगळीकडे ओनरशिप आलं आणि आपले पंप बंद पडतात सोसायटीतले. प्रत्येक जण सेक्रेटरी होऊन थकलेला असतो, दुसरा कोणीतरी पाहिल असं म्हणत असतो. आणि कोणीच कसं पाहत नाहीये म्हणून सगळे आश्चर्य करत असतात. आणि दोन दोन दिवस पंप बंद पडून असतो, पण हा पंप बंद नाही पडत आहे. 80 वर्ष, 90 वर्ष तो अव्याहत चालू आहे. अशा प्रकारचा देह कोणाच्या सत्तेवर काम करतो? त्याला सत्ता आहे, पण ज्याची सत्ता आहे तो प्रत्यक्ष सहभागी नाही. ही एक केवढी मोठी गंमत घडामोड घडून गेलेली आहे मला माहित नाही. मी नक्की आकडेवारी माहित नाही, पण तुमच्यासारखाच मी हे पेपर वाचतो कधीतरी. ते लहान मुलांकरता म्हणून शास्त्रामध्ये जे शास्त्राच्या गोष्टी येतात त्याच्यात आपलं रक्त एका दिवसाकाठी रक्ताचा एक थेंब किती प्रवास करतो, फार मोठा आकडा दिलेला आहे. सबंध शरीरभर प्रवास त्याचा जो होतो तो मैलोनगंटी प्रवास होतो, सारखं जे फिरत असतं ते. अशा प्रकारचा हा देह आणि त्या देहाच्या योगाने घडणारी कर्म पूर्वसूत्राच्या प्राचीनाच्या दोरीनी कर्मामुळे ठरलेल्या एका प्रमाणामुळे तुमचा स्वभाव बनतो. तुम्ही आज चोरी केली, ती चोरी पचली, उद्या अजून एक चोरी केली ती पचली, 6 महिन्यांनी अजून एक चोरी केली ती पचली, आणि मग तुमची मनोवृत्ती चोराची होते. तुम्ही चोर बनता, आतूनच चोर बनता. तुम्ही तुमच्या कर्मामुळे घडता आणि हा देह ठेवल्यानंतर देखील पुढच्या जन्मी तुम्ही चोऱ्या करता. त्याच्या पुढच्या जन्मी तुम्ही चोऱ्या करायचीच शक्यता असते. कर्मामध्ये गोठवलेला आहे, कर्माच्या सूत्रामध्ये हा देह गोठवलेला आहे, पराधीनपणाने गोठवलेला आहे. तुम्ही चांगली कृती करता तेव्हा जन्मजन्म चांगली कृती करत आलेला असता, म्हणून तुम्ही एखादं प्रोग्राम द्यावा तसंच चांगल्या कृतीमध्ये रत असता. अशा या देहाला मृत्यू येतो तेव्हा थोडा देखील अवधी लागत नाही. कोणाकोणाच्या मृत्यूची फार वाट पाहायला लागते, पण जेव्हा येतो तेव्हा मात्र क्षणात, एक श्वास सुटला आणि परत घेता आला नाही, संपलं. एक श्वास घेतला आणि पुरला आणि काय जेमतेम सुटला न सुटला मनुष्य गेला, काहीतरी एक झालं. अशरचा देह असताना आणि खरं म्हणजे पंचभौतिक देह मरणानंतर पंचभूत एकमेकांच्या विरोधात आपली किमया दाखवायला सुरुवात देखील करतात. असं असल्यामुळं जोपर्यंत जिवंत आहे, जीवन आहे, आत कोणीतरी सत्ता आहे, तोपर्यंत ज्या देहाला काहीही होत नाही असा देह, ती सत्ता निघून गेल्यानंतर मध्ये आमच्या ओळखीचे एक गृहस्थ गेले. ते रात्री 12 वाजता साधारण गेले, तर सकाळी 6 वाजता 5 वाजता त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं तेव्हा डॉक्टरांनी निरोप दिला की तुमच्या दृष्टीने आता सकाळ तुम्ही निरोप द्याल पण 8 चाक घेऊन जा, कारण तोपर्यंतच 8 तास झालेले असतील, जास्त ठेवू नका. का बरं जास्त ठेवू नका? कारण सगळी पंचमहाभूत एकमेकांच्या विरोधात वर्तन करायला सुरुवात करतात. कृमींचा पुंजा होईल नाहीतर काय होईल? आणि अशा देहामध्ये असणारा आत्मा एथ ऐसा, अशा देहामध्ये वास करून राहिलेला जो आत्मा आहे तो देहाच्या अति विपरीत लक्षण आहे, पूर्ण वेगळ्या लक्षणांनी युक्त. या ज्या ओव्या आहेत या ओव्या नेहमी म्हणायची सवय असल्यामुळं त्याचा जो अर्थ आहे, ज्ञानेश्वरी नित्यपाठात स्वरूपानंदांनी या ओळींनी ओव्या घेतल्या, या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा पै नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे, सकळू ना निष्कळू अक्रिय ना क्रियाशीळू कृशना स्थूळू निर्गुणपणे, आनंदू ना निरानंदू एक ना विविधू मुक्त ना बद्धू आत्मपणे. या ओळीनी ओव्या स्वरूपानंदांनी स्वीकारल्या. 108 ओव्या संबंध ज्ञानेश्वरी मधून ज्या काढल्या त्याच्यातल्या या एवढ्या ओव्या 3 ओव्या एका श्लोकातल्या त्यांनी घेतल्या. म्हणजे 700 श्लोकामध्ये एका श्लोकाला किती त्यांनी प्राधान्य दिलं, कारण याच्यात देहाची दशा आहे आणि आत्म्याचंही वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा प्रकारचा एवं गुण विशिष्ट विचित्र हा देह असताना इथं असणारा आत्मा मात्र कसा आहे? आत्मा तो एथ ऐसा नित्य, देह अनित्य आहे, हा नित्य आहे. सिद्ध, देह सिद्ध नाहीये, देह कधीतरी नव्हता, असण्याचाही त्याचा काळ होता आणि कधीतरी नाहीसा होणार आहे, तो असिद्ध देखील होणार आहे आणि कधीतरी तो असिद्ध होता देखील. पण आत्मा मात्र नेहमीच सिद्धच आहे, नित्यच आहे. आणि त्याचा हा नित्य आणि सिद्ध हा गुण तो अनादि असल्यामुळे आहे. ज्ञानेश्वर महाराज मूळ श्लोकाचं निरूपण करताना हे बोलत आहेत, अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः. त्या अनादि या शब्दावर ज्ञानेश्वर महाराज निरूपण करतात. तो अनादि कसा आहे आणि अनादि असल्यामुळं त्याचे गुण काय हे ते सांगतात. नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे सहज सिद्ध आहे, सहज नित्य आहे. त्याचं नित्य असणं हे नैसर्गिक आहे, त्याच्यापेक्षा वेगळं घडू शकत नाही आत्म्याच्या बाबत. आणि त्याचं सिद्धत्व देखील सहज आहे, कोणी दिलं म्हणून सिद्धत्व नाही. तो अनादि आहे याचा अर्थ त्याच्या आधी कोणी नव्हता, तो स्वतः सिद्ध आहे, तो स्वयंभच आहे, त्याला निर्माण करणारा कोणी नाही, तो अनुत्पन्न आहे. याचं कारण तो अनादि आहे, त्याचा आधीच झाला नाही, तो नव्हता अशी कधीच वेळ नव्हती, तो सततच होता. सकळू ना निष्कळू, सकळू म्हणजे पूर्ण आणि निष्कळू म्हणजे कळाच नसलेला असा अवयवहीन कला रहित निष्कल। आचार्य म्हणतात की निष्कलम आत्मतत्वम प्रात स्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्तिम वैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संघाः। कला रहित असा पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तो कला रहित ही नाही आणि कळे सकट असणारा पूर्ण देखील नाही, तो पूर्णही नाही, अनेक गोष्टींनी घडल्यामुळे पूर्णता येते तसंही त्याच्या ठिकाणी नाही आणि निर्गुण असं त्याचं मूळ स्वरूप असलं तरी देखील तो निष्कल देखील नाही, कलारहित देखील नाही। कलारहित नाही म्हणजे काही मग खरंच असं दिसण्यासारखं आहे की काय, सॉलिड ज्याला म्हणू, तसंही नाही। खूप उलटसुलट वर्णन, अक्रिय ना क्रियाशील, तो क्रिया करणारा नाही, क्रियाशील नाही आणि करत नाही असं म्हटलं तर तसंही नाही। आपण नेहमी जे ऐकतोय त्याच्या एक एक वर्णन विरुद्ध आहे। आपण नेहमी ऐकतो की तो क्रियाशील नाही, पण ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात तो अक्रिय देखील नाही। आपण नेहमी ऐकतो की तो कलारहित आहे, निष्कल आहे, निष्कल आहे, पण तो निष्कल नाही ते म्हणतात। कृशना स्थूळू आणि तो कृशही नाही आणि स्थूळ देखील नाही, निर्गुणपणे, कारण निर्गुण असल्यामुळं, निर्गुण असल्यामुळं कला नाहीत आणि निर्गुण असल्यामुळं कला रहित आहे म्हणजे मग अपूर्ण आहे का, अपूर्णही नाही, मग संपूर्ण आहे का, संपूर्णही नाही, कारण निर्गुणच आहे, त्याचं संपूर्ण असं तरी स्वरूप कसं सांगायचं आणि कलारहित असं तरी स्वरूप कसं सांगायचं, काहीच सांगता येत नाही। कृशना स्थूळू निर्गुणपणे आभासू ना निराभासू, आभास म्हणजे त्याची व्यक्ती होते का, तो दृश्य आहे का, दृश्य नाही, मग अदृश्य आहे का, तसंही नाही। झाले नी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, जग झालं असं म्हटल्यामुळे मी झाकला गेलो असं जर म्हटलं तर जगाच्या अंगाने दिसतो तो कोण, मीच दिसतो असं एका ठिकाणी ते म्हणतात। त्यामुळे तो या उभय गुण विवर्जित असा आहे। किळेवरी माणिके लोपीजे काही, माणिक आहे आणि त्या माणिकाची किळा म्हणजे प्रभा प्रकाश पडलेला आहे, तो प्रकाश पडला म्हणून ते माणिक लोपलं जातं का अजून प्रगट होतं, उलट त्याच्या किळेमुळं माणिक अजून प्रगट होतं, त्यामुळं जगत झाल्यामुळं परमात्मा अजून प्रगट झाला असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मी झाकला तर जात नाही पण अजून प्रगट झालो, देहामुळं काही मी झाकला गेलो, तुम्हाला उलट समजलं की चैतन्य देहामध्ये आहे, एरवी कसं दिसलं असतं, मला तुमच्या ठिकाणी तुमच्या आत चैतन्य दिसतं, कसं दिसतं, देहाच्या सापेक्ष दिसतं, देह चालतोय बोलतोय म्हणून दिसतं, म्हणून देहामुळे तो प्रगट होतो। तशी दृष्टी मात्र पाहिजे, ज्याला तशी दृष्टी आहे त्याच्या दृष्टीला देहाच्या आत चैतन्य प्रगट होतं, जगताच्या आत परमात्मा प्रगट होतो, अप्रगट नव्हे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आभासू ना निराभासू, म्हणून त्याचा भास होत नाही आणि त्याचा भास होत नाही असं देखील नाही। आभासु ना निराभासु प्रकाशु ना अप्रकाशु आणि प्रकाश हा शब्द तर फारच ज्ञानाच्या जवळचा म्हणून वापरला जातो. तमस आणि त्या तमसाच्या विरुद्ध ज्योती हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपल्याला समजण्यासाठी आहे. लक्षात घ्या, आपण इंद्रियवान आहोत, आपल्याला इंद्रिय आहेत, आपल्याला अंधार नकोय, आपल्याला उजेड हवा आहे, आपल्याला ज्योत हवी आहे. ज्योत आपल्याला समजते, ज्योतीमध्ये ज्योतीच्या प्रकाशात आपण काम करतो, त्यामुळे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश हे ज्ञानाचं निदर्शक आम्ही मानलेलं आहे. मी काय म्हणतोय ते नीट लक्षात येते ना तुमच्या? आम्ही मानलेलं आहे ते. औपनिषदिक प्रार्थना जरी असली, असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय, तिथं मृत्यू आणि अमृत आत्म्याच्या ठिकाणी नाहीये. आम्ही मृत्यू समजतो म्हणून अमृतत्वाला जावं अशी आम्ही इच्छा करतो. आम्हाला अंधार नकोय म्हणून आम्ही प्रकाशाची इच्छा करतो आणि प्रकाशाला ज्ञान म्हणून महती देतो. आणि आम्ही असतात आहोत, देहबुद्धीत आहोत, ज्ञानामध्ये आम्ही नाही म्हणून आम्हाला सतकडे जाण्याची, ज्ञानाकडे जाण्याची आकांक्षा आहे, अपेक्षा आहे. आम्ही जर मुळातच ज्ञानस्वरूपच असू तर आमच्या दृष्टीने असत म्हणून काहीच नसेल. मग असताकडून सतकडे जाण्याचा कोणताच प्रश्न येत नाही. म्हणून शुद्ध आत्म्याच्या वर्णनामध्ये औपनिषदिक प्रार्थना देखील टिकून नाही राहत. औपनिषदिक प्रार्थना देखील थिट्या पडतात, कमी पडतात. आम्हाला समजण्यासाठी रचलेल्या आहेत अशा काही प्रार्थना आणि ज्या आम्हाला खूप प्रिय आहेत अशा प्रार्थना थेट आत्म्याला दाखवत नाहीत. आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू कल्पना बहुवसू अरूपपणे, रूपच नसल्यामुळं त्याला भास नाही आणि निराभास देखील नाही, म्हणजे भासरहित स्थिती देखील नाही. रूपच नसल्यामुळं प्रकाशही नाही आणि अंधार देखील नाही, आणि रूपच नसल्यामुळं अल्प देखील नाही आणि बहु देखील नाही. समर्थ म्हणतात दिन रजनीचे परिमित्य जाणावया एक आदित्य तो गेलिया उर्वरित त्यासी काय म्हणावे. सूर्य आहे म्हणून दिवस आहे आणि रात्र आहे आणि पृथ्वी फिरते आहे स्वतः भोवती. तो सूर्य जर गेला तर जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणाल. प्रकाश आणि अंधार एकमेकांच्या सापेक्ष आहेत, परमात्मा कोणाच्या सापेक्ष नाही. तो अरूप असल्यामुळे तो प्रकाशमान देखील नाही. आम्ही चित्र काढू, ओंकार काढू, त्या ओंकारातून किरण येताना काढू, देवदेवता देखील आणि आभा देखील दाखवू आणि ती आभा देहवान असलेल्या आम्हाला, आम्ही निर्माण केलेल्या विशेष यंत्रांना समजेल देखील. पण मूळ स्थितीमध्ये ही कोणतीच गोष्ट नाही. आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे रिता ना भरितू रहितू ना सहितू मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे. तो शून्य असल्यामुळं तो रिकामाही नाही आणि तो भरलेला देखील नाही. तो रहित आणि सहित काहीच नाही. काय ती अशी एक आहे ना, याल तर तुमच्या सहित असं काहीतरी म्हणतात ना, तुमच्या सह आणि तुमच्या शिवाय, तशी गोष्ट इथं नाही. तुमच्या रहित आणि तुमच्या सहित नाही. तो सतत तुमच्या जवळ आहे म्हणून त्याला सहित म्हणाल तर रहित कधीच नव्हता म्हणून सहित देखील नाही. मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे आनंदू ना निरानंदू एक ना विविधू मुक्त ना बद्धू आत्मपणे तो आनंद स्वरूप देखील नाही. अली पंचाईत सत्यम ज्ञानम अनंतम आनंद स्वरूप असं ब्रह्म आहे. आनंदात ही एव खलू इमानी भूतानी जायंते नाही म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. आनंदू ना कारण ही आनंद स्थिती देखील देहाच्या सापेक्ष आम्हाला जे समाधान होतं इंद्रियांचं समाधान वेगळं आणि आत्म्याचं समाधान वेगळं. आत्म्याचं समाधान आत्म्यालाच जरी समजत असलं तरी देखील देहात असल्यामुळे त्याची विशेष किंमत असते. देहाच्या सापेक्षच ते समजतं. आनंदाच्या सहज स्थितीमध्ये आनंद हा शब्द नाही आणि निरानंदाचा प्रश्न येथी नाही. आनंदू ना निरानंदू एक ना विविधू अद्वैत आणि द्वैत विविधता ही त्याच्या ठिकाणी नाही. सगळं तोच मुक्त ना बद्धू आत्मपणे आणि हे वर्णन देखील आश्चर्यासारखं ऐकू नका. हे तुमच्याबद्दल चाललंय. जसं देहाचं वर्णन होतं ते तुमच्याबद्दल होतं तसं हे आत्म्याचं वर्णन देखील तिराईत कोणाबद्दल नाहीये. ज्ञान झालेल्या जीवाबद्दलचं आहे तुमच्याबद्दलचं आहे माझ्याबद्दलचं आहे एक तऱ्हेनी आत्म्याबद्दलचं आहे. आनंदू ना निरानंदू एक ना विविधू मुक्त ना बद्धू आत्मपणे म्हणून खरं आपण असे आहोत. आत्ता जे वर्णन चाललेलं आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. आपण देहाला मी असं म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना मृत्तिकेची खंती काय करतोसी कोण मी नेणसी काय आहे काय आहे काय तुझ झाले नाथीला संसार कास यासी भार वाहतोसी मृत्तिकेची खंती. एक तान घेतो. हा काय करतोसी कोणाकरता ताण. गायक मधली जागा आनंदाकरता भरतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मातीची काय खंती करतोस मातीचं कसलं प्रेम वागवतोस ही माती आहे. कोण मी नेणसी काय आहे आपण कोण आहोत काय आहोत हे जाणत नाहीस. येतुला ना तेतुला आईता ना रचिला बोलता ना उगला अलक्षपणे सृष्टीचा होणा न रचे. सृष्टी झाल्यामुळे झाला असं नाही तो सृष्टीच्या आधीपासूनच आहे. सर्व संहारे न वेचे आणि सर्व जगाचा संहार झाला तरी तो जात नाही. आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो आहे नाही या दोन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी लय पावतात असा तो आहे. मवे ना चर्चे वाढे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे एवं रूप पई आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे. अशा प्रकारचा जो आत्मा देहाच्या आत आहे असं म्हणतात. देही सप्तमी आहे म्हणजे अनुस्वार आहे. देही म्हणजे देहाच्या आत. एवं रूप पई आत्मा देही जे प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे. मठाच्या सापेक्ष जे आकाश असतं ते आकाश आणि मठाच्या बाहेर जे आकाश असतं ते आकाश तत्वतः एकच असतं. इथं जे आकाश आहे ते आणि बाहेरचं आकाश हे एकच आहे. आकाशामध्येच आपण भिंती घातल्यामुळं आणि छत निर्माण केल्यामुळं त्याच्या आत असणारा आकाश बाहेरच्या आकाशापेक्षा भिन्न भासतं. ते भिन्न नसतं, ते मुळात एकच असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मठाकारे व्योमा नाम तैसे. मग त्याला मठाकाश, घटाकाश, घटामध्ये असेल तो घटाकाश, मठामध्ये असेल तो मठाकाश आणि बाहेरचा आकाश. दहा मठामध्ये संबंधित त्याच्या सापेक्ष असणारं आकाश असतं. ते दहाही घट फोडले तर आकाशाला, मूळ आकाशाला मिळण्यासाठी म्हणून कुठूनही कुठं प्रवास करावा लागत नाही. ते मुळातच एक आहे, फक्त बाहेरचे पापुद्रे फुटून गेले म्हणून ते एक झाल्यासारखं वाटलं. ते आधीच एक होतं. म्हणून या आत्म्याचं वर्णन, औपनिषदिक जे वर्णन आहे त्या वर्णनांना देखील ओलांडून जाणारं असं आहे. उपनिषदातली देखील आत्म्याची वर्णनं देहवान असणाऱ्या आम्हाला समजावीत म्हणून केलेली आहेत. आणि कधी कधी त्याच्या पलीकडे जाऊन उपनिषदातही केलेली आहेतच. उपनिषद आणि भगवद्गीता काही एकमेकांपासून वेगळी नाहीत. भगवद्गीता उपनिषदातूनच आलेली आहे. पण काही लक्षणं जी आहेत त्याच्यापेक्षा पलीकडं अशी क्षण गीतेत आहेत. उपनिषदात ही मूळ आहेतच. तदे जती तन नाही जती, जे हालचाल करतं ते आत्मतत्व आहे, ते मुळीच हालचाल करत नाही. तद दूरे, ते अत्यंत दूर आहे. तदु अंतिके, ते आत देखील आहे. तदंतरस्य सर्वस्य, सर्व अंतराचं देखील अंतर ते आहे. तदु सर्वस्य अस्य बाह्यता, आणि या सगळ्याच्या बाहेर देखील तेच आहे. हे वर्णन आणि हे ज्ञानेश्वर महाराज इथं वर्णन करतायत ते एकच आहे. अशा प्रकारची वर्णन, यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः कशोकः एकस्मिन अनुपश्यतः, एकत्वानी जो पाहतो त्याला मोह कुठला, शोक कुठला. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो एकत्वानी परमात्मा पाहतो, जो पाहू शकतो, त्याचं इथं वर्णन केलेलं आहे. तैसे तयाचीये अनुस्यूती होती जाती देहाकृती, तो घे ना सांडी सुमती जैसा तैसा. त्याच्या अनुस्यूत असणाऱ्या सत्तेवर, म्हणजे सतत असणाऱ्या सत्तेवर. अनुस्यूत याचा अर्थ त्याची अनुपस्थिती कधीही नाही असं. जसं माळेच्या आत सूत्र अनुस्यूत आहे, अनुस्यूतपणे सूत्र आहे माळेच्या आत, त्याच्याशिवाय माळ नसतेच. जर सूत्र नसेल तर माळ या नावाचा कोणता पदार्थ शिल्लकच राहणार नाही. म्हणून माळेच्या ठिकाणी जसं सूत्र अनुस्यूत आहे, तसं देहांच्या ठिकाणी देखील, देहाच्या ठिकाणी देखील आत्मा अनुस्यूत आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय, काय पुढं, नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. वस्त्र जशी जुनी झाली तर देह नवीन वस्त्र धारण करतो, तसं आत्मा नवीन देह धारण करतो. तो अनुस्यूत असतो. आत्मा गेला असं कधी होत नाही. आपण खूप, आणि तो मुळात, म्हणजे आत्मा ही जी गोष्ट आहे ती मुळात शांत स्वरूप आहे, आनंद स्थिती. आनंद आणि शांत हे दोन शब्द त्या ठिकाणी समानार्थीच आहेत. म्हणून कोणी एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण श्रद्धांजली वाहतो आणि आपण म्हणतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांनी जर आत्मलाभ करून घेतला असेल तर ते शांतीमध्ये असणारच, आपल्या प्रार्थनेने काही होणार नाही. आत्मलाभ करून घेतला नसेल तर तुमच्या प्रार्थनेने त्यांना शांती लाभणार नाही. प्रार्थना ही आपल्या स्वतःच्या, म्हणजे आपण ही आपल्या आत जी सहृदयता बाळगतो त्या सहृदय पोटी आपल्या स्वतःच्या उन्नती करता आपण ही प्रार्थना करत असतो. दुसऱ्याच्या भल्याची तो त्याच्या कर्माला बांधलेला असतो, कर्माच्या गुणी गोविले गोठवलेला असतो. जसा दागिना गोठवतात की नाही तसा त्याच्या कर्माच्या गुणांमध्ये. आणि जीव शांत होण्याचा प्रश्नच नसतो, म्हणजे जीवात्मा कधीही शांत नसतो. तो आपल्या तऱ्हेने पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम त्याचा प्रवास चाललेला असतो. तो मुळातच अशांत असतो, तो मुळातच वासनेच्या संगतीने जन्म घेत असतो, त्यामुळे तो शांत असण्याचा प्रश्न नाही. आणि जर तो आत्मस्वरूपाला गेला असेल तर तो शांतच असतो. म्हणजे आत्मस्वरूपाला शांती लाभो हे म्हणणं हास्यास्पद आहे. आपण भाषा वापरतो, जी भाषा आपण वापरतो त्याच्यात आपली सहृदयता असते, चांगली भावना असते, म्हणून आपण तशी वापरावी देखील. पारमार्थिक अंगाने मी तुम्हाला सांगतो आहे, तयाची अनुस्यूती होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा. तो ते देह घेत देखील नाही आणि सांडत देखील नाही. त्याच्या सत्तेवर होतं आणि जातं, तो काही करत नाही याच्यातलं. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी, दिवस रात्र जसं आकाशामध्ये येतात आणि जातात. जसं ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होतं की पृथ्वीच्या फिरण्याच्या सापेक्ष आकाशामध्ये दिवस आणि रात्र होतात, म्हणजे ते समकालीन आहेत बरं का. ज्ञानेश्वर महाराजांना किती 750 वर्ष झाली का, 750. आणि कोणी शोध लावला, गॅलिलिओ, की पृथ्वी फिरते ते 750 वर्षापूर्वीच झाले. पण ते संशोधन पहिलं त्यांनी प्रकाशित केलं आणि त्यांच्या नावे लागलं. त्यांचाही काळ 700-750 वर्षांचाच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच आहेत, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना हे माहीतच आहे. तिथं ख्रिश्चनांच्या कल्पनेमध्ये ते नव्हतं, इथं माहीत होतं की कोण कोणाभोवती फिरते असं देखील असणार. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयताही व्यापारी सज्जन होय. म्हणून या शरीरामध्ये काही करत नाही, काही करवतही नाही, आयताही व्यापारी सज्जन होय. कोणता व्यापार करण्यासाठी तो अगदी तयार असतो असं नाही, तो कॅटलिक एजंट आहे. तो आहे म्हणून देह हे सगळं करतो. या लागी स्वरूपे उणा पुरा न घेपे हे असो तो न लिंपे देही देहा. म्हणून तो स्वरूपत कमी अधिक उणा पुरा न घेपे असा नसतोच, तो मुळातच परिपूर्ण असतो. हे असो या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरचं निरूपण पूर्ण केलं. हे असो, आणि माझ्यासारखी सवय त्यांना दिसते, परत एकदा निष्कर्ष सांगायचा. ते म्हणतात की तो न लिंपे देही देहा. पुरं केलं, पण पुरं केल्यानंतर परत एकदा सांगितलं, हे असो म्हणाले, संपलं आता इथं झालं. तो देहामध्ये असताना लिप्त होत नाही असं परत एक कन्क्लुजन सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचं निरूपण पूर्ण केलं. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. पुढच्या वेळेला आपण पाहू. अतिशय सुंदर असा हा अध्याय, 3 श्लोक याचे फक्त राहिले. आपण शेवटाला आलो. एक प्रकारे सांगण्यासाठी देखील कठीण वाटणारा असा, पूर्ण ज्ञानाने ठासून भरलेला असा हा अध्याय आपण सांगोपांग पाहिला. या क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानाचा प्रकृती पुरुष ज्ञानाचा एकंदरीत परिणाम सारांश रूपाने या तीन श्लोकांमध्ये सांगितला. त्याच्यातला पहिला श्लोक आता आपण पाहिला. उर्वरित दोन श्लोक झाल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या श्लोकामध्ये या अध्यायाचा समारोप करतात. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर यांती ते परम. मला असं वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये आपण या अध्यायाच्या शेवटी निश्चित येणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः.